नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षिता बोडके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. राज्य पावण्यावेली विद्यार्थी विज्ञान मंथन शिबीर आयज 18 जानेवारी दिसा कुजिरा डॉ हेडगेवार उच्च माध्यमीक विद्यालयांत जातले. राष्ट्रीय दर्या विज्ञान संस्थेचे प्रधान विज्ञानीक डॉ सुशांत नायक हांच्या हस्तुकी ह्या शिबिराचे उक्तावण जातले. राज्यांतल्या विमानतळा कडेन चड विमान सेवा आकर्षित करपा खातीर गोंय सरकारान 1 वर्सा खातीर 2 कोटी रुपयांची विमान कंपन्यो प्रोत्साहन येवजण थारायल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी जाहीर केलें. हे येवजणे खाला गोंयांत अतिरिक्त विमान सेवा वा नवे मार्ग सुरू करपी विमान कंपन्यांक नव्या जोडणी मार्गासयत दर विमान सुमार 2 लाख प्रोत्साहन दितले. देशी आनी आंतरराष्ट्रीय हवाई संपर्क घटमूट करपाचो हे उपक्रम आसा. दाबोली विमानतळ आनी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्या दोनूय विमानतळार ही प्रोत्साहन येवजण लागू जातली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी कळयलां. गोंय रान विकास महामंडळा वतीन काल सावन गोंय रान विविधता महोत्सव 2026 सुरू जाला. काल सांजे 5:30 वरांचेर 8 पाक कांपाल पणजी हांगा मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, मानाचे सोयरे, केंद्रीय वीज आनी नवी अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक, रान भलायकी शार आनी ग्राम नियोजन विकास बायलां आनी बाल विकास मंत्री विश्वजीत राणे, म्हायती आनी तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे, महसूल मजूर आनी कोयर वेवस्थापन मंत्री आतानासियो मोन्सेरात, कल्याण कला आनी संस्कृती मंत्री, आदिवासी मंत्री रमेश तबडकर, राज्यभासा खासदार सदानंद शेट तानावडे आनी गोंय रान विकास महामंडळ आनी आमदार डॉ देविया राणे हांच्या उपस्थितीन हें जालें. ह्या वेळार पणजी महापालिकाचे महापौर रोहित मोन्सेरात, मुख्य सचीव डॉ व्ही कांदवेलू, प्राधान्य मुख्य रान संवर्धक कमल दत्ता हाजीर आशिल्ले. गोंय सरकार कला आनी संस्कृतीन संचालनालय 20 जानेवारी ते 29 जानेवारी 2026 मेरेन लोकोत्सव घडोवन हाडटा. ह्या वर्सुकी लोकोत्सव 2026 भारतभरांतल्या लोककला आनी हस्तकलेचो सोबीत मिश्रण सादर करतले अशी म्हायती कला संस्कृती मंत्री रमेश तवडकर हांणी दिली. ह्या वेळार दिग्दर्शक विवेक नायक हाजीर आशिल्ले. कला अकादमीच्या दर्या संगम हांगा हो महोत्सव आयोजीत करतले. ह्या वेळार सुमार 500 लोक कलाकार आपल्या राज्यांतले आनी महोत्सवांतले वेगवेगळे लोकनाच आनी संगीत सादर करतले. ह्या महोत्सवांत सुमार 700 कारागीर आपले हस्तकलेचे प्रदर्शन करतले. गोंयचे 30 परस चड लोक पंगड घोडेमोडणी, जागोर, मुसळ, दीपनृत्य, गोफ, देखणी, मांडो अशे गोंयचे वेगवेगळे लोक नाच सादर करतले. कुणबी वा दांडला खेळ, तालगडी, मुरुडो, वीरभद्र आनी धनगर हे वेगवेगळ्या दिसांनी सादर करतले. हेर राज्यांतले कलाकारूय आपली प्रतिभा दाखयतले. उक्तावण सांजे वेळार 6 वरांचेर जातले. मुखेल सोयरे म्हणून मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाजीर आसतले. चित्पावनी ही एक वैशिश्ट्यपूर्ण बोली भाषा आसा. ताची जतनाय करपाचो यत्न गोंयांतले कांय चित्पावनी कुटुंब करतात हाचे फाटभुंयेर पयले जागतीक चित्पावनी भाशा संमेलन आयोजीत केला. चित्पावनी भाशा संवर्धन संघ आनी चित्पावन ब्राह्मण संघ गोमंतक हांच्या जोड पालवान आयोजीत पयले जागतीक चित्पावनी भाशा संमेलन आयज सकाळी 9 ते 6 मेरेन श्री देवी योगेश्वरी देवस्थान सभागृह सवण कुळण साखळी हांगा आयोजीत केल्ले. मुखेल सोयरे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाजीर आसतले. मानाचे सोयरे म्हणून TJSP सहकारी बँक लिमिटेड ठाणेचे शरद नरहर गांगल आनी प्रमुख वक्ते, भांडरकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे आनी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणेचे प्राध्यापक डॉ प्रदीप आपटे आसतले. ह्या कार्यावळीक व्हडा प्रमाणांत हजर रावचे अशें आवाहन सुबोध फडके, संमेलनाध्यक्ष शरद गांगल, विनीत गाडगीळ आनी दीपक मराठे हांणी केला. बेतालभाटी स्पोर्टिंग क्लबान दुसऱ्या फर्नांडो यादिस्तीक फुटबॉल सर्तीच्या उपांत्य फेरयेंत पावल घालतना यजमान युनायटेड क्लब ऑफ वेर्णा पंगडाचेर पॅनल्टी शूटआउट 4-1 गोलांनी जैत मेळयले. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत चडांत चड तापमान 32.9 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर उण्यात उणें तापमान 21.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यांत वातावरण सुकें आनी वताळ आसतलें अशें कळयलां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावेलें प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 आयकूंक मेळटलें. नमस्कार.